तो किंबहुना तुमचे केले, धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जी वळले पायकपण, इथपर्यंत ज्ञानेश्वरीचे वाचन आणि संपूर्ण पसायदानाचे वाचन झाल्यानंतर स्वामीजींनी बोलायला सुरुवात केली. गेले 1.5 तासपर्यंत आपण सर्व ब्रह्मानंद भोगत होतो. जीव मुळातच ब्रह्मरूप आहे. ब्रह्मरूप होण्यासाठी खरं म्हणजे वेगळं काही करायला नको, पण जीवाला त्याचं विस्मरण झालेलं आहे. त्याचं स्मरण अखंड राहावं म्हणून ध्यान करायचं. ध्यान आणि नाम या दोन्ही साधना संत सांगत असतात. गेली 29 वर्षे जी ज्ञानदेवांची ज्ञानगंगा वाहते आहे, त्यात आपण आता अवघान करून धन्य होऊन जाऊयात. हरी हरी. उठा मंडळी, आपल्याला पुन्हा सत्संगाकरिता सत्यसाई निलम मध्ये जमायचे आहे, असे म्हणून स्वामीजी उठले. सह सत्यसाई निलम वेळ 10:30 वाजतायत. कार्यक्रम आहे सत्संग. नेहमीच्या प्रार्थनेनंतर जय जयकार झाला आणि स्वामीजींनी बोलायला सुरुवात केली. आजच्या दिवसाचं विशेष महत्व आहे. 29 वर्षे एखादी संस्था चालली म्हणजे ती स्थिर झाली असं समजायला हरकत नाही. अध्यात्माविषयी गैरसमजही पुष्कळ आहेत, कारण काही वेळेस परमार्थ करणारी माणसंच नीट वागत नाहीत. पाया शुद्ध विचारसरणीचा असेल तर संस्था, त्यातले विश्वस्त चांगलं काम करू शकतात. या मंडळानं उत्तम कार्य चालविलेलं आहे. गीतेनं सांगितलेला शुद्ध परमार्थच इथे सांगितला जातो. काय केलं असता आपलं जीवन आनंद निर्भर होईल, ते ऋषी मुनींनी साधू संतांनी सांगून ठेवलं आहे, आपल्या आचरणाने दाखवून दिलं आहे. एक आत्मदर्शन, एक परमात्मा दर्शनच फक्त प्राप्तव्य आहे, असे बोलून सत्संगाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी सद्भक्त कुमारी मेधा हवे तिला एक अभंग म्हणायला सांगितले. कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्माराम जाता तो चिदाने. श्री ज्ञानदेवांच्या हरिपाठातील हा अभंग तिने गोड आवाजात म्हटला. त्यावर स्वामीजी म्हणाले, 8-10 दिवसांनी जिचं लग्न ठरलेलं लग्न होणार आहे ती हा अभंग कोणाचे हे घर हा देह कोणाचा येथे म्हणते आहे. इथे हे असं आहे, विचारा प्रश्न. एकंदरीत विचारण्यात आलेले प्रश्न असे होते, तीर्थयात्रा करावे की नाही, आपली ऑफिसची ड्युटी बजावीत असताना काही वेळा विचित्र प्रकारचे व्यवहार करावे लागतात, त्यावेळी काय करावं, ध्यान करीत असताना निरनिराळ्या पुस्तकांचं जे वाचन झालेलं असतं ते आठवत राहतं, त्याकरता काय करावं, सद्गुरूंचा सहवास मिळणे कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे, हे व अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते. त्याला स्वामीजींनी स्पष्ट शब्दात शास्त्राधार सांगून दाखले देऊन उत्तरे दिली. ती थोडक्यात अशी, ठाईच बैसोनी करा एक चित्त, हे तुकोबांचे वचन मान्य असेल तर तीर्थयात्रा करू नये. एका जागी बसणं हीच गोष्ट अवघड असते. 365 दिवसापैकी 360 दिवस एका ठिकाणी राहावे, बसावे, उरलेले दिवस हिंडावे. आपली ऑफिसची ड्युटी ऑफिसच्या बाबत कामाबद्दल सांगताना म्हटले, त्याला उत्तर देताना, आपलं ऑफिसचं कर्तव्य आपण चोख बजवावं, अर्थात ते नामस्मरणपूर्वक करावं, म्हणजे दोष लागत नाही. साधकाने जास्त वाचूच नाही, ध्यानाने आपोआप सगळं कळायला लागतं. जीवनात नेमकेपणा हवा, साऱ्या संतांनी हेच सांगितलेलं आहे. कुठल्याही प्रकारे सद्गुरु सहवास मिळाला तरी तो चांगलाच असतो. त्यांच्या ठिकाणी भाव असला की झालं, मग आपण कोठेही ध्याने असा. सत्संगानंतर स्वामीजींनी चांगदेव पासष्टीवरील एका होळीवरील निरूपण केले. सर्वांचे नमस्कार झाले आणि स्वामीजी निघाले परत संध्याकाळच्या टिळक स्मारक मंदिरातील मोठ्या कार्यक्रमासाठी येण्यासाठी. अशा तऱ्हेने सकाळचा कार्यक्रम उत्तम रीतीने पार पडला. आता संध्याकाळचा कार्यक्रम टिळक स्मारक मंदिर, संध्याकाळी वेळ आहे 6:00 वाजता. आणि कार्यक्रम श्री स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा 29वा वर्धापन दिन सोहळा मुख्य कार्यक्रम। कार्यक्रमात साधकांचा परिसंवाद व काही अभंग गायन आणि मनोगत झाल्यानंतर स्वामीजींनी निरूपणासाठी घेतलेला श्लोक वाचला। यत्रोप रमते चित्तम निरुद्धम योग सेवया, गीता अध्याय 6। स्वामीजींनी बोलण्यास सुरुवात केली। आजचा दिवस अतिशय भाग्याचा आहे, सारा कार्यक्रम अप्रतिम झाला आहे, आपण सारे त्यात समरसून गेलो होतो। हा खरं तर तुमचाच वर्धापन दिन आहे। ज्ञानेश्वरी ग्रंथच सर्वोत्कृष्ट, सर्वांनी शिरोधार्य मानलेला आहे। आजपर्यंत 29 वर्षे सातत्याने ही सेवा घडलेली आहे। ज्ञानोबांच्या ओवी ओवीत साधना सांगितलेल्या आहेत, कर्म कशी करावी, भक्ती कशी करावी, सारची सार ज्ञानोबा सांगून गेलेले आहेत। भक्ती आणि योग एकच आहेत, दोन्हीही गोष्टी साधकांच्या दृष्टीने आवश्यकच आहेत। यम नियम आसम प्राणायाम या गोष्टी हव्यातच। संसारात ज्या गोष्टी जे गुण आवश्यक वाटतात त्या थोड्या अधिक अंगाने कर्मार्थात हव्यात। मनाचं चांचल्य जाण्यासाठी ध्यानाचा अभ्यास हवा। संसारात सुख नाही, संसाराच्या दुरीला परमार्थ हवा असेल त्या परिस्थितीत आनंद मानता आला पाहिजे, ते परमार्थ शिकवते। प्रत्येकाला आनंद समाधान तृप्ती शांती हवी आहे, पण ती मिळत नसते। संत हे आपल्याला सांगत असतात, आपली कर्तव्य कर्म चोख करावीत, ध्यान धारणा नामस्मरण करावं, संसार जसा असेल तसा हरी स्मरणपूर्वक करावा। मी या संसारात धन्य आहे, ज्या आनंदात ज्ञानोबा सुखोबा होते, जो आनंद स्वरूपानंदांनी भोगला तोच आनंद त्यांच्याच कृपेने मी पण भोगत आहे। त्यांना जो बोध झालेला होता तोच बोध मलाही झालेला आहे। खरं तर या क्षणाला श्रोत्यांनी गच्च भरलेलं सारं टिळक स्मारक मंदिरच त्या आनंद सागरात अवगाहन करीत होत। तेव्हाना 3 तास कसे संपले ते कळलेही नाही। त्यानंतर लीलाताईंनी कसायदान मोठ्या भावपूर्ण आवेशात म्हटले, स्वामीजींना नमस्कार झाले, तृप्त मनाने सोते दुतर्फा हात जोडून उभे राहिले आणि त्यांच्यामधून श्रोत्यांना जोडलेल्या दोन्ही हाताने अभिवादन करीत स्वामीजी हळूहळू पावलं टाकीत ज्ञानोबा माऊलीच्या मूर्तीपर्यंत आले। त्यांच्या चरणी अत्यंत लीनपणे नतमस्तक झाले, मस्तक उचलून क्षणभर डोळे भरून पुन्हा माऊलीकडे पाहिले आणि पायऱ्या उतरत खाली उभ्या असलेल्या सप्रे काकाच्या गाडीत जाऊन बसले। तेव्हा सर्वांनी ज्ञानोबा स्वामी स्वरूपानंद आणि स्वामी माधवनाथ यांचा जय जयकार केला आणि स्वामींची गाडी सुरू झाली। हात बाहेर काढून सर्वांना आशीर्वाद देत दिसेनाशी झाली तेव्हा अंतःकरणात हुरहुर दाखवून राहिली। दिनांक 21 जुलै 1986, वेळ 9:00 टिळक स्मारक मंदिर सभागृह। कार्यक्रम आहे गुरु पौर्णिमा उत्सव। साधक शिष्याच्या जीवनातील अत्यंत मंगलमय दिवस म्हणजे गुरु पौर्णिमा। अशा गुरु पौर्णिमा उत्सवाचा आज सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळा टिळक स्मारक मंदिरात कार्यक्रम मंडळाने आयोजित केलेला आहे। सकाळच्या कार्यक्रमासाठी ठीक 9:15 सप्रे काकांची गाडी स्वामीजींना घेऊन आली। स्वामीजी गाडीतून खाली उतरले, भोवताली हात जोडून उभ्या असलेल्या साधकांना हात जोडून नमस्कार करीत मंदिराच्या पायऱ्याजवळ आले तेव्हा 11 सुवासिनींनी स्वामीजींना आणि सरलाताईंना ओवाळून औक्षण केले। पांढरे शुद्ध धोतर आणि अंगावर उपरणे पांघरलेली प्रसन्न सस्मित तेजस्वी मूर्ती पाहताना सर्वांचे चेहरे आनंदाने फुलून आलेले होते। ठीक 9:00 कार्यक्रमास सुरुवात झाली, ती रुद्राच्या मंत्रोच्चाराने। नंतर नेहमीच्या तिन्ही प्रार्थना ते ज्ञानेश्वर स्वरूपानंद माधवनाथ झाल्यानंतर ज्ञानेश्वरी 15व्या अध्यायातील गुरुनामनाच्या ओव्या पठणामुळे गुरुपूजेसाठी भावपूर्ण वातावरण निर्माण झाले। अशा या वातावरणात प्रथम गुरुपूजन करण्यासाठी सद्भक्त श्री मकरंद वधे आणि सौभाग्यवती मधुराताई हे नवपरिणीत दाम्पत्य मोठ्या भक्तिभावाने स्वामीजी व सरलाताई समोर आसनस्थ झाले। पुरुष सूक्त आणि स्त्री सूक्ताच्या पवित्र प्रसनात सर्वातर्फे त्यांनी भावविभोर होऊन सद्गुरु पूजा केली। आरती झाल्यानंतर या नवविवाहित दाम्पत्याला पाठीवर झोपून स्वामींनी अभयकराने शुभाशीर्वाद दिले आणि स्वामीजींनी बोलण्यास सुरुवात केली। वंदे गुरुनाम चरण अरविंदे। सारे सभागृह नतमस्तक होऊन शांत झाले। स्वामीजी पुढे म्हणाले, आज गुरुपूजनाचा पवित्र दिवस आहे। सर्वजण आपापल्या सद्गुरूंचं पूजन करतात। तुम्ही तुमच्या, मी माझ्या, स्वरूपानंद गणेशनाथांचं असं थेट आदिनाथापर्यंत सद्गुरूंना बधायचं तरी कशा करता? त्यांच्या पायावर लोळण घ्यायची, त्यांच्या आरत्या करायच्या, हे सारं कशासाठी? तर लहान मोठ्या साऱ्यांच्या हे लक्षात येतं की आपण प्रामाणिकपणे नीटनेटके जीवन जगत असताना, चोख कर्म करीत असताना सुद्धा आपल्याला आनंद समाधान नाही असा विचार विचारवंत मंडळीच्या मनात येतो। ज्ञानोबा तुकबाना जो आनंद होता तो आपल्याला नाही। समाधानाचं स्थळ आहे आत्मा, पैसा मान यामध्ये ते नाही। तो आत्मा ज्याला सापडला तोच आनंदात राहू शकतो। यो वै भूमा तत् सुखम। पैसा नसणाऱ्यापेक्षा पैसा असणाराच अधिक दुःखी असतो। तसंच मानाचं लोभाचं आहे, या सर्वातून संत बाहेर पडतात। जे आत्मरूप झाले, ज्यांना तो मार्ग गवसला, तेच या काळजी चिंतापासून काम क्रोधापासून दूर राहू शकतात। ज्यांच्या लक्षात येतं की आपण सुखी नाही, ते फक्त संतांकडे येतात। असं आर्त होऊन आलं तरी हरकत नाही, पण फक्त तेवढ्या पुरतं जाऊ नये। आत्मरूप होण्याकरता जावं। सारे संत तसंच सांगतात। तुकोबा म्हणतात तसं, आनंदाचे रुही आनंद तरंग, असं होण्याकरता कर्म हा पाया आहे। प्रत्येक घडणाऱ्या कर्मापासून आपल्याला आनंद समाधान वाटलं पाहिजे। कर्माचा पाया शुद्ध नसेल तर, मी माझं विरहित नसेल तर मग भक्तिप्रेमाची गंगा वाहणारच नाही। याचं अंतःकरण कोमल झालंय तिथेच या प्रेमगंगेचा उदय होईल। घरात, बाहेर, संतावर, सज्जनावर, सर्वावर प्रेम करता आलं पाहिजे। त्यानंतर मग ध्यान, शांत होऊन या विश्वाकडे पाठ फिरून बसायचं आहे। प्रेमाची गंगा वाहते ती दृढ होण्यासाठी स्वरूपामध्ये राहायचे आहे। स्वरूप विचार सर्वात सोपा विचार आहे, फक्त मन ताब्यात यायला हवं। त्या मनावर सर्व सुखदुःख अवलंबून असतात। मन उन्मन करायचं तो मार्ग संत सांगतात, तरच संसार मोक्षमय होईल। संसार आणि परमार्थ या दोन्हींचा अत्यंत अभेद आहे। या स्वरूप बोधाकरता सद्गुरूंना शरण जायचं तो हा दिवस। सत्य परमार्थ कळावा, कर्मकुसुमांनी मोठ्या प्रेमाने ईश्वराची पूजा व्हावी तो हा दिवस। यासाठी आपल्या पाठीमागे साऱ्या संतांचे ऋषी मुनींचे आशीर्वाद आहेत। हरी ओम तत्सत। स्वामींचे आशीर्वचन संपले, जे अजूनही ऐकतच राहावे असे सर्वांनाच वाटत होते। आणि आता साधकांच्या वैयक्तिक गुरुपूजनाचा कार्यक्रम सुरू झाला।
या कटाव म्हणा। आज इथं दुसरा कार्यक्रम आहे। पहिल्या कार्यक्रमाच्या वेळेला म्हणजे ज्ञानेश्वरी प्रवचन झालं, तेव्हा प्रवचनाच्या धाटणीने जाणं आवश्यक होत। आज तुमचा कटाव इथं पाहिजे। याच कारण आपल्या माग असणारे पंढरपूर निवासी पंढरीनाथ आणि रुक्मिणी माता इथं चैतन्य रूपाने वास्तव्याला आलेले आहेत। त्याच्या आधी मी एक निवेदन करतो आहे।
आनंदाचा कंद, आनंदाचा कंद उभा पुढे भक्त सखा गोविंद भगवान। आनंदाचा कंद सजल नीरद श्यामतनु नवरत्न खचित सौवर्ण मुकुट शिरपे सतुरावरी कलगि विराजित कुटिलाल कनिटिलासि कस्तूरी तिलक केशरी गंध इलक केशरी गंधरिया आनंदाचा कंद आनंदाचा कंद उभा पुढे भक्त सखा गोविंद भगवान आनंदाचा कंद श्रवणी मनोहर मकर कुंडले फुल्ल गल्ल कर्णांत दीर्घ सुप्रसन्न लोचन इंदुवदन तिल पुष्प नासिका कुंदरदन हनु अधर बिंबगत हास्य मंद मंद हास्य मंद मंद हरिहा आनंदाचा कंद आनंदाचा कंद उभा पुढे भक्त सखा गोविंद भगवान आनंदाचा कंद कंबुकंठ कौस्तुभा भरण शुभ पटीर पंकन वज्र वरूषित पीवरांश केयूर विभूषित कनक कटक सह रत्न तोडर प्रभानुपाशित शंख सुदर्शन गदा सरोरुह लसत् चतुर्भुज ललितांगुलि धृत रत्न मुद्रिका वृंद रत्न मुद्रिका वृंद हरिहा आनंदाचा कंद आनंदाचा कंद उभा पुढे भक्त सखा गोविंद भगवान आनंदाचा कंद विशाल वक्षस्थळी रमाकुच कुंभ कुंकुमाले पलिप्त श्रीवत्सलांचित सुवर्ण यज्ञोपवीत मध्यवलित्रय बंधुर निम्ननाभितनुरोम राजलुठ उत्तरीय पटपारिजात नव कुसुम तुलसिका मिश्रहार पादाग्रिचुम्बिनव भरुनि जयाचा मधुर सूटला गंध हरिहा आनंदाचा कंद आनंदाचा कंद उभा पुढे भक्त सखा गोविंद भगवान आनंदाचा कंद कटी तटी जरी काठी पीत कौशेय वासपट वास सुवासित विचित्र शृंखल अगणित मणि धणि धणित मंजुल क्वणित किंकिणी विपुल तरोद्वन्व विराजित जानु जंग सुकुमार सरल तर कनक वलय युत रत्न तोडर मंजु मंजु सिंजान हरि मंजीर परिष्कृत सदरक्त मृदु वज्रांकुश ध्वजाम्बुजाङ्कित वृत्त वृत्त उत्तुङ्ग रक्त नख चक्रवालसा पुष्प चन्द्रिका ध्वस्त महत्रिदयान्धतम समन्दाकिनी माहेर चरण युग धृतरण रणित जयाचा क्षणिक ध्याने तुटति झटति सर्व भव बन्द हरिहानन्दाचा कंद आनंदाचा कंद उभा पुढे भक्त सखा गोविंद भगवान आनंदाचा कंद कोटी कोटी कंदर्प रूप लावण्य दर्प हर ध्यान मनोहर अनंत जन्म मनोमल पटली निर्मूलन कर भक्ति गम्य तापत्रय भंजन आसेजन कध्यानि पाहता वाटे जणू नयनात भरावे पुंगावे दृढ आलिंगावे किचुंबावे विसरतसे संसार सर्वही संततयाचा पंत विठ्ठला सदलागला छंद सदलागला छंद हरिहा
हरी हरी आत्मज्ञानाच्या प्रवासामध्ये शांतता व सुख मिळणे आध्यात्मिक शांतता व आध्यात्मिक सुख मिळणे हा केवळ प्रारब्ध योग आहे का? हळूहळू ढाळे ढाळे याचा अर्थ काय? ज्ञानेश्वरी कोणी लिहिलेली नाही कारण ते शक्य नाही. ईश्वराने उच्चारलेले ते शब्द ब्रह्म आहे अशी माझी या जन्मी खात्री आहे, असं या प्रश्नाला जोडून त्यांनी म्हटलेलं आहे. शांतता आणि सुख मिळणं हा केवळ प्रारब्ध योग नाही. प्रारब्ध देखील कोणी कोणाला दिलेलं दान किंवा देणगी असं नाहीये. विनाकारणच कोणी कोणावर केलेली कृपा म्हणजे प्रारब्ध नाही. प्रारब्ध ही कर्माशी निगडीत असणारी गोष्ट आहे. भगवंत लहरी आहे आणि कोणाकोणाला त्यांनी चांगलं नशीब दिलेलं आहे किंवा चांगलं प्रारब्ध दिलेलं आहे आणि त्या लहरी गृहस्थानी आपल्याला मात्र खिचपट ठेवलेलं आहे, अशा प्रकारची कोणतीही गोष्ट नाही. कर्माचा सिद्धांत किंवा कर्मच या मृत्यू लोकामध्ये प्रधान आहे. कर्माचं शास्त्रच इथं खरं आहे. कर्मामुळेच एक जादाची वाटणारी शाखा प्रारब्ध या नावाची निर्माण झालेली आहे. कर्मामुळेच झालेली आहे. कर्माखेरीज प्रारब्ध ही गोष्ट झालेली नाही. कर्मविपाकाचा सिद्धांत असं सांगतो की तुम्ही केलेलं जे कर्म आहे ते साध पडसाद न्यायानी जगताच्या अंतापर्यंत संपत नाही. याचा अर्थ असा आहे की एक कर्म केल्यानंतर त्या कर्माचा एक बाह्य परिणाम घडतो. तो बाह्य परिणाम जगतामध्ये काही एक फरक करतोच आणि या फरकासहितच जगत शेवटपर्यंत चालू राहतं. सूक्ष्म असेल, आपण व्यक्ती आहोत त्यामुळे फार मोठा फरक पडला असं झालं नाही असं वाटायची शक्यता आहे, पण सर्वांच्या कर्मांचा एकत्रित परिणाम फार मोठा असतो आणि त्याचा जगतावर बाह्य जगतावर निश्चितपणे परिणाम होतच असतो. काही ना काही परिणाम होतच असतो. पण कर्माचा व्यक्तीवर देखील परिणाम होतो. कर्म करणाऱ्या व्यक्तीवर होणारा कर्माचा परिणाम ही अजून एक स्वतंत्र चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे. कर्म केल्यानंतर कर्माचा परिणाम आपल्या अंतरव्यक्तीवर होतो, चित्तावर होतो, मनावर होतो, बुद्धीवर होतो, अंतःकरणावर होतो आणि हा परिणाम अंतरव्यक्तीमध्ये बदल घडवतो. अंतरव्यक्ती अधिक उत्तम किंवा कम असल अशी या कर्मांमुळे घडायला सुरुवात होते. मी खोटं बोललो त्याचा माझ्या चित्तावर परिणाम होतो, मनावर, बुद्धीवर, अंतःकरणावर परिणाम होतो. तो परिणाम मी टाळू शकत नाही. फायदा मी मिळवतो पण हा परिणाम मला टाळता येत नाही. मी चांगलं वर्तन केलं त्याचा होणारा परिणाम चांगला परिणाम आहे तो बाह्यतः तर मला मिळणारच आहे. काय फळ म्हणून, बाह्य फळ म्हणून. पण जो अंतर परिणाम आहे चित्तावर, मनावर, बुद्धीवर, अंतःकरणावर होणारा तोही अतिशय चांगला होतो. या न्यायानेच चित्तशुद्धी घडत राहते. या न्यायानेच चित्त कलुषित होत राहत. चित्तावर बुद्धीवर होणारा परिणाम जेव्हा परत हातात कर्म घेण्याचा प्रसंग येतो तेव्हा अशा रीतीने तयार झालेल्या मन बुद्धी चित्तानेच पुढचं कर्म केलं जातं. हा अजून महत्वाचा भाग आहे. असं असल्यामुळं मागं केलेल्या कर्माचा चित्तावर झालेला परिणाम पुढच्या कर्मामध्ये होतो आणि त्या कर्माचा देखील अंतर परिणाम परत मन बुद्धी चित्तावर होतो.
हा सर्व परिणाम व्यक्ती घडवण्यामध्ये कारण होतो. या कारणाकरताच एक व्यक्ती तुमच्या समोर उभी राहते आणि तुम्हाला असं वाटतं की ही विश्वास ठेवण्यासारखी नाहीये. अशा करता की त्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या डोळ्यांवर, त्याच्या सगळ्या गोष्टींवर त्याचं रिफ्लेक्शन पडतं. स्वामीजी म्हणायचे की फेस इज अन इंडेक्स. चेहऱ्यावरच ते सगळं उमटायला सुरुवात होते. संत देखील चेहऱ्यावरून समजतात, वाईट व्यक्ती देखील चेहऱ्यावरून समजते, आणि चेहऱ्यावरून न समजता वेगळं राहण्याचा अभिनय सदा सर्व काळ कोणी करू शकत नाही. आणि हा परिणाम अंततः जीवावर होत राहतो. अज्ञान जन्य, अबोध जन्य असा जो जीव असतो, मी जीव, मज बंधन, मज आहे जन्म मरण असं समजणारा, वस्तुतः निस्संग असणारा पण जन्म मृत्यूच्या बंधनात सापडणारा मी, आत्मा, जीवात्मा, याच्यावर त्याचा परिणाम होतो. आणि हा परिणाम त्यांनी देह सोडल्यानंतर देखील जात नाही. तो जेव्हा पुढचा देह धारण करतो तेव्हा त्याला जी बुद्धी लाभते, मन लाभतं, चित्त लाभतं, तर त्या चित्ताला, मनाला, बुद्धीला परंपरा असते गतकर्मांची. आणि ही व्यक्ती समजते इतरांना, आणि एका व्यक्तीला आणि दुसऱ्या व्यक्तीला वेगळं भाग्य आहे असा जो आपला समज असतो, त्याच्याऐवजी वेगळ्या वेगळ्या दिसणाऱ्या प्रगट होणाऱ्या गुणांमुळेच त्याच्याबाबत असं तरतम घडत राहतं. काही कर्म अशी असतात की ती कर्म लगेच फलोन्मुख होतात, तर काही कर्म त्वरित फलोन्मुख होत नाहीत, कालांतराने फलोन्मुख होतात. आणि काही कर्म या जन्मात फलोन्मुखच होत नाहीत, पण कर्माचं फळ अपरिहार्य असल्यामुळं ती कधी ना कधीतरी फलोन्मुख होतात. ती कोणत्या कर्माचं फळ म्हणून आपल्याला मिळाली याच्याबद्दल काहीच कळत नसल्यामुळं त्याला प्रारब्ध असं म्हणतात. हे जे प्रारब्ध आहे, हे प्रारब्ध म्हणजे मागं केलेल्या कर्मांचे निश्चितपणाने तुम्हाला भोगायला लागणारे परिणाम, हे अंगशास्त्राप्रमाणे तुमच्या हातापायाच्या रेषांवर उमटलेले असतात, तुम्हाला घेऊन पाठवलेलं असतं. जो जाणकार असतो तो सांगतो याचं जीवन दुःखाचं आहे, याचं जीवन कष्टाचं आहे, याचं जीवन चांगलं जाणार आहे. पण या हातापायांवर उमटणाऱ्या रेषा, ललाटावर उमटलेल्या रेषा, या कोणीतरी लहरीप्रमाणे उमटवलेल्या नसतात, तर तुमच्याच कर्माचा परिणाम म्हणून तुम्हाला त्या प्राप्त झालेल्या असतात. तुम्ही जसे आहात, तुम्ही जसे वागलेले आहात, तुम्ही जसं केलेलं आहे, तशा प्रकारे तुम्हाला त्याचं फळ मिळतच राहतं. म्हणून काही कर्मांची अंतरफळ ही सुख, समाधान, शांती, आनंद, तृप्ती, प्रेम अशा प्रकारे अंतरव्यक्तीला प्राप्त होतात. चित्ताला, मनाला, बुद्धीला, अंतःकरणाला प्राप्त होतात आणि त्याचा ठसा त्या व्यक्तीवर उमटतो. तर काही कर्मांची फळ ही दुःख, उद्वेग, कटकट, चिंता, काळजा अशा गोष्टी मागे लावतात. आणि ही अंतरफळ देखील चित्तावर, मनावर, बुद्धीवर परिणाम करणारी असतात, पण ती देखील कर्माचीच फळ असतात. कोणत्या कर्मांची याची जेव्हा उपपत्ती लागत नाही, तेव्हा दैवामुळं किंवा प्रारब्ध योगामुळं किंवा नियतीमुळं किंवा आपलं अतीतच तसं आहे म्हणून आपल्याला ते प्राप्त झालं असं आपण म्हणतो. प्रश्न असा विचारलेला आहे की आत्मज्ञानाच्या प्रवासामुळे शांतता व सुख मिळणं हा केवळ प्रारब्ध योग आहे का? शांतता किंवा सुख मिळणं हा प्रारब्ध योग असू शकत नाही. काहीही मिळणं हा प्रारब्ध योग असू शकत नाही, तर कोणत्या ना कोणत्या तरी कर्माचंच फळ असतं. ध्यान केलं तर ध्यानाचा स्वाभाविक परिणाम म्हणजे शांती प्राप्त होणार. कर्म करत भगवत अर्पण बुद्धीनी कर्म केलेलं आहे. आपण आत्मा अशा प्रकारचा भाव आहे, देह मन बुद्धी मी नाही असा निश्चय पक्का आहे. कर्म करत असताना त्याचं जे काही फळ मिळणार ते देहापुरतच मर्यादित आहे. मी देह मन बुद्धी नाही, त्याचं प्रत्यक्ष फळ हे ज्याला मिळणार तो मी नाही या भावानी जो फलत्याग देखील करतो आहे. बाह्य फळ हे मिळणारच, तुम्ही फळ सोडायचं असं ठरवलं तरी देखील तुम्हाला फळ मिळतच. मनतः ते सोडायचं असतं किंवा आतून ते सोडायचं असतं. अशा रीतीने जो फलत्याग करतो, ज्याच्या ठिकाणी आपण देह असा भाव नसल्यामुळं, देह संबंधित ते माझे अशी तीव्र भावना नसल्यामुळं, ज्यांच्या ठिकाणी ममत्व नाही असा अभ्यास ज्यांनी केलेला आहे, त्यांना मिळणारी फळं ही अप्रतिम आणि शांतीसारखीच असतात. भगवंत म्हणतात की युक्ता कर्मफलम त्यक्त्वा शांतिम आपनोती नैष्ठिकी. जो युक्त आहे आणि ज्यांनी कर्मफलाचा त्याग केलेला आहे त्याला शांती प्राप्त होते. कारण शांती खेरीज आता दुसरं त्याला काही लाभूच शकत नाही. एवढंच नाही तर जेव्हा जेव्हा शांती मिळते तेव्हा प्रारब्ध वगैरे नाही, स्वतः भगवंतांनी शांती मिळते तेव्हा कर्मफलाचा त्याग घडल्याखेरीज शांती मिळत नाही असंच विवेचन केलेलं आहे. तुम्ही ध्यानाला बसलेले आहात म्हणून ध्यानापुरते शांत होऊ शकता हे खरं आहे, पण तुमच्या जीवनात शांती अशांती असू शकते ध्यानाला बसून देखील. कारण कर्मफळाचा त्याग करण्याचं मर्म तुम्ही चुकलेले असता. म्हणून साधना करताना देखील असं समजू नका की आपण नाम घेतो म्हणजे आपल्याला शांती मिळेल, आपण ध्यान करतो म्हणजे आपल्याला शांती मिळेल. शांती मिळण्याची भगवंतांची मीमांसा कर्मफळाचा त्याग, देह मी या भावनेचा त्याग अशीच आहे आणि ती कुठेही ते बदलत नाहीत. श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात 12वा अध्याय. ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्याग, त्यागात शांती ही अनंतरम. एका सलग पद्धतीने कुठेही एक विधान आणि दुसरं विधान याच्यात कॉन्ट्राडिक्ट न होता तुम्हाला शास्त्र वचन सापडतात. जेव्हा केव्हा तुम्ही शांतीला प्राप्त होता त्या त्या वेळेला तुम्ही कर्मफळापासून दूर जाणं आवश्यकच आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला शांती मिळणार नाही. म्हणून एखाद्या ठिकाणी जाऊन आरती केल्यानंतरची शांती नंतर राहत नाही, नाम घेतल्यानंतरची शांती नंतर राहत नाही. याचं कारण तिथं नाम घेण्यात अजून एकाग्रता हवी होती का? तुम्ही पुरेशा एकाग्रतेने नाम घेतल्यामुळंच तुम्हाला शांती मिळाली. तुम्ही पुरेसे मनापासून अलिप्त झाल्यामुळंच तुम्हाला ध्यानातली शांती मिळाली. पण ही शांती जर टिकून ठेवायची असेल तर प्रत्येक कर्माच्या वेळेला सावध राहणं गरजेचं आहे. मी आणि माझं फळ कर्माचं, हे फळ मला मिळणार आहे अशी भावना. शेवटी स्वार्थ सुटल्याखेरीज अशा प्रकारचा देह मन बुद्धीचा तुम्हाला शांती मिळणं अशक्य आहे. आणि शांती मिळणं हा खचितच प्रारब्ध योग नाही. शांती मिळणं, सुख मिळणं, कारण सुख आणि शांती हे विशिष्ट शब्द आहेत. भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये विहाय कामान यस सर्वान पुमांश्चरती निस्पृहः निर्ममो निरहंकारः स शांतीम अधिगच्छती, तो शांतीला प्राप्त होतो असं सांगितलेलं आहे. सर्व कामना ज्यांनी सोडून दिलेल्या आहेत, जो निस्पृह होऊन राहतो आहे, जो ममत्व रहित झालेला आहे, स शांतीम अधिगच्छती, तो शांतीला प्राप्त होतो. ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायामध्ये वैराग्याची गोंधळुक ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य, योगाची ही परिपाक दशा जेगा ते शांती पै सुभगा, असं शांतीचं वर्णन केलेलं आहे. म्हणून शांती मिळणं हा प्रारब्ध योग नाही. परमार्थी मनुष्य देखील फार अशांत असू शकतो आणि परमार्थी अशांत असतो तेव्हा परमार्थ न करणाऱ्या माणसाबद्दल काही सांगायला नको. तुम्हालाही अनुभव आहे की तुम्ही ध्यानाला बसता पण पूर्ण शांती प्राप्त केली नाही. जर असं झालेलं असेल तुमच्या बाबत तर तुम्ही फलत्यागाची खूण चुकलेले असाल. तुम्ही आपल्या स्वतःला देह समजत असाल, तुम्ही ममत्व कुठेतरी राखून असाल. जिथं ममत्व आहे तिथं दुःख आहे, जिथं फळाची इच्छा आहे तिथं क्षोभ आहे, दुःख आहे, सुटणार नाही. खान अब्दुल गफार खान सरहद्द गांधी त्यांना कोणता फार मोठा पुरस्कार दिला भारत सरकारने, काय भारतरत्न किंवा असा कुठला तरी खूप मोठा पुरस्कार दिला, हा भारतरत्न. तेव्हा त्यांनी या आता प्रकाशात आलेल्या गोष्टी आहेत की जो पत्रव्यवहार झाला त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की मला त्या काळात 50 लाख रुपये भारतात आल्यामुळं जर मिळणार असतील भारतरत्न पुरस्काराच्या व्यतिरिक्त तरच मी भारतात येईन, नाहीतर मला त्याच्यात रस नाही. सरहद्द गांधी, गांधी हे ज्यांना संबोधन मिळालं ते. आणि त्यांच्याबरोबर काही मंडळी आलेली होती, उत्तम 5 स्टार हॉटेलमध्ये त्यांची राहण्याची सोय केलेली होती. सरकारी पातळीवरून देखील त्यांना सर्व प्रकारे उत्तम सुविधा व्हाव्यात अशा प्रकारे काळजी घेण्यासाठी 2 सचिव पातळीवरची मंडळी त्यांच्या दिमतीला ठेवलेली होती. रात्री निजामीत झाल्यानंतर अचानक 1:30 दिवे लागल्याचं त्यांना जाणवलं, म्हणून त्यांनी आत डोकावून पाहिलं तर प्रत्येक कार्यक्रमाच्या नंतर आपल्याला मिळालेल्या आश्वासनाप्रमाणे 50 लाख रुपये पूर्ण होणार आहेत ना हे पाहण्यासाठी म्हणून सरहद्द गांधी स्वतः बसून त्यांच्या अनुयायांकडून पैसे मोजून घेत असत. की जे कार्यक्रम ठरलेले होते मुंबईला दिल्लीला आणि कुठं कुठं असे कार्यक्रम ठरलेले होते त्या प्रत्येक ठिकाणी त्यांना थैलीही मिळणार होती, तर तेवढे मिळतायत ना आपल्याला पैसे हे पाहत होते. अशा माणसाला शांती मिळेल का सांगा. त्यांना गांधी हा किताब म्हणून दिला, खान अब्दुल गफार खान का काय असं नाव त्यांचं, तर त्यांना गांधी असं म्हटलं गेलं. पण या माणसाला कोणी गांधी म्हटल्यामुळं शांती मिळेल असं नाही. सगळ्या पुण्यानी एकत्रित येऊन एखाद्या माणसाला हा कर्मयोगी आहे असं ठरवलं आणि त्याला मानपत्र दिलं म्हणून तो कर्मयोगी ठरतो का? कर्मयोग्याची जी व्याख्या आहे तसा कुठेतरी जर त्याने आचरण केलं, पुणे महानगरपालिकेने काही काही जणांना कर्मयोग म्हणून सत्कार केलेले आहेत, ते थोडेच कर्मयोगी आहेत. त्यांनी काय तर काही एखादं सामाजिक काम केलं असेल किंवा इंडस्ट्री वगैरे याच्यामध्ये चांगलं काम केलं असेल. कर्मयोग म्हणजे काय असतो भगवद्गीतेने सांगितलेला, आणि कर्मयोगाचं फळ काय असतं, त्याला शांती प्राप्त व्हायला पाहिजे, त्याला सुख प्राप्त व्हायला पाहिजे असं आहे. त्यामुळं शांतता व सुख मिळणं हा प्रारब्ध योग नसून तुम्ही जगत असलेल्या विशिष्ट पारमार्थिक भूमिकेचा तो परिपाक आहे. ज्ञानेश्वर महाराज योगाची ही परिपाक दशा, असं शांती मिळते तेव्हा असं घडतं असं म्हणतात. वैराग्याची सगळी गोंधळूक शांतीपाशी थांबते, आत्मज्ञानापाशी थांबते. कारण वैराग्यशील माणसाला नेहमी अडचण असते की जी स्वाभाविक विषयांची सुख आहेत ती सुख नाकारतोय तो. गोंधळ आहे वैराग्याचा. याचं कारण त्याच्यापेक्षा काहीतरी फार चांगलं मिळावं म्हणून, पण ते मिळालेलं नाहीये. वैराग्यशील आहे आणि हे मिळेपर्यंत, अशी शांती मिळेपर्यंत वैराग्याची गोंधळूक कधीही थांबत नाही. ज्ञानाचा जो अभ्यास आहे त्याचंही वार्धक्य असा शब्द वापरलेला आहे. ज्ञानाभ्यासाच्या वार्धक्य दशेमध्ये म्हणजे खूप ज्ञानाभ्यास झाल्यानंतर ज्ञानाचा खरा अर्थ जेव्हा बुद्धीत प्रकाशित होतो तेव्हा शांती प्राप्त होते. वाचून नव्हे, पाठ करून नव्हे, नाही नाही रक्षती डुकरुई करणे असं आचार्य म्हणतात, अशा कुठल्याही गोष्टीने नव्हे. त्यामुळं वैराग्याची गोंधळुक, ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य, योगाची ही परिपाक दशा जे का, योगाचा परिपाक हा केवळ ध्यानातलं उत्तम सुख मिळवणं हे नाही. ध्यानामध्ये काही दिसणं, ऐकू येणं, फिरणं, गरगर होणं हे तर काहीच नाही, ते तर मनच आहे. मन न संपल्याची खूण आहे. पाठीतून वळवळत वर गेलं, अमुक झालं आणि तमुक झालं, हे मनाचं लक्षण आहे. पण ध्यानामध्ये अमन अवस्था प्राप्त होणं, अमन अवस्था प्राप्त झाल्यानंतर ती दीर्घकाळ टिकणं, अमन अवस्थेचा जो साक्षी आहे, द्रष्टा आहे, त्याला आत्मभान निर्माण होणं आणि आत्मसुखामध्ये तो रमून जाणं, यावेळेला मात्र शांतीचा स्पर्श निश्चित घडतो. सहाव्या अध्यायात देखील सांगितलंय, आपल्याही अनुभवाचं आहे. पण ध्यानातून उठल्यानंतर जर परत मी आणि माझं आलं, कर्माची कर्मफळाची भावना निर्माण झाली, तर अशांती डोकावते जीवनात. म्हणून योगाची परिपाक दशा म्हणजे चालता बोलता न मोडे आसन, न भंगे ते मौन कदा काळी, स्वामी म्हणे राहे देही उदासीन, पाहे रात्रंदिन आत्मरूप, असं जेव्हा होतं तेव्हाच योगाची परिपाक दशा होते. हा अभ्यास दीर्घ आहे, चिकाटीनी करण्यासारखा आहे, पण प्रत्येक पावलावर सुख आहे. प्रत्येक पावलामध्ये समाधान आहे. असं नाहीये की ते समाधान, काल्पनिक समाधान 24 वर्षांनी मिळणार आहे. तुम्हाला जमलं की सुख आहे, नाही जमलं तर दुःख ते आपण भोगतोच आहोत. त्याच्यात काही मी तुम्हाला सांगायची गरज नाही की तुम्हाला कुठे शांती. मलाही माहितीये, मलाही जेव्हा जेव्हा मी देह भावनेवर येतो तेव्हा शांतीपासून दूर असतो, असायलाच पाहिजे. जेव्हा जेव्हा फळ माझ्या मनामध्ये निर्माण होतं तेव्हा मी शांतीपासून दूर राहतो, असायलाच पाहिजे. कारण हा सिद्धांतच आहे. म्हणून हे तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये की तुम्हाला शांती मिळालेली नाहीये. शांती हा प्रारब्ध योग नाहीये हे मी तुम्हाला सांगतोय. शांती हा एका सुनियोजित प्रवासाचा आणि खूप ठरवून आणि व्यवस्थित मोर्चे बांधणी करून केलेल्या घटनेचा शेवट आहे आणि याकरता आपलं जीवन आहे. आणि कोणालाही, प्रत्येकालाही, इंद्रियांकरता जगणारा असो किंवा बेसावतपणाने परमार्थ करणारा असो, परमार्थ करणारा बेसावत म्हणजे अशा प्रकारे देह भावनेवर येणं, जे आप्त आहेत त्यांना प्रमाणाबाहेर माझं समजणं, या सगळ्या अशांतीच्या खुणा आहेत. या सगळ्यांनी शांती याला मी बेसावत परमार्थी म्हणतो. आपल्याला ही बेसावत्ता सोडायचीच आहे, सोडायचा प्रयत्न करायचा आहे. आणि हा जेव्हा सफल होईल आपल्या बाबत तेव्हा ही शांती आपल्याला निश्चितच मिळेल. त्यामुळं आत्मज्ञानाच्या प्रवासामध्ये शांतता आणि सुख मिळणं हा प्रारब्ध योग नाही. तुम्ही हात दाखवून म्हणू शकत नाही, विचारू शकत नाही की बघा मला कुठं आत्मज्ञानाचा योग आहे का, मला कधी होईल आत्मज्ञान, सांगा. तो काय सांगणार, तू तुझी मनस्थिती ठेवली पाहिजेस ना. तू स्वतःला देह समजतोस आणि तुला कधी आत्मज्ञान होईल हे दुसरा कोण कसा सांगणार. म्हणून आत्मज्ञान ही एवढीच गोष्ट, महाराज असं म्हणायचे की ग्रहगोलांच्या कचाट्यात नाहीये. ग्रहगोलांच्या कचाट्यात तुमचा देह आहे आणि संसार आहे, पण आत्मज्ञान ही गोष्ट मात्र दूर आहे त्याच्यापासून. कारण देह मी नाही ही जिथून सुरुवात आहे त्याला काही करू शकत नाहीत ग्रहगोल. या भावनेमध्ये राहणं हे महत्वाचं आहे. म्हणून प्रत्येक जीवाला आत्मज्ञान होण्याचा अधिकार आहे आणि तो त्या जीवनामध्ये तो मिळवू शकतोच शकतो. त्याच्यासाठी प्रारब्ध ही गोष्ट नको. कारण प्रारब्ध ही जर इथं ठेवलं तर मात्र मग चुकीचा अर्थ लावलेला असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, असं काही तुकाराम महाराजांनी सांगितलं नाही कुठंच. असं सगळं म्हणजे सुखाचं जीवन झाल्यानंतर, शांतीचं जीवन झाल्यानंतर एका वैराग्य भावनेतून काढलेले हे उद्गार आहेत. प्रत्येक उद्गार हा प्रत्येक व्यक्तीला लावायचा नसतो संतांचा, आणि तुकाराम महाराजांनी काही एवढाच एक उद्गार काढलाय त्यांच्या सगळ्या आयुष्यात कि तोच प्रमाण म्हणून धरायला. कोणी भरून देऊ शकत नाही, म्हणून तुम्ही तुमच्या भावाला, बहिणीला, मुलांना, वडिलांना परमार्थी बनवू शकत नाही. हे आतलं आहे, आतून येणार आहे. ते जर आतून आलं तरच घडतं. तशा प्रकारे आत्मस्वातंत्र्य ही गोष्ट अजूनच वेगळी असून त्यामुळं प्रत्येक जीव हा स्वतंत्र होण्याला मोकळा आहे आणि तो मोकळा होऊ शकतो. शास्त्रविहित असे जर प्रयत्न केले तर जीव अशा रीतीने मोकळा होऊ शकतो. आज इथं आपला हा पहिला सत्संग झाला. या ठिकाणी आपले तीन सत्संग गुरुवारी सकाळी होणार आहेत, दुसरा, तिसरा आणि चौथा. आणि जेव्हा पाच गुरुवारी येतील तेव्हा पाचवा देखील. महिन्यातून माझी कल्पना अशी की एक चार एक वार असे असतात की ते पाच, चार किंवा पाच गुरुवार तेही इथंच होणार आहेत. आणि जो पहिला गुरुवार आहे तो पहिला गुरुवार माया अपार्टमेंटला आपण सत्संग घेणार आहोत. याचं कारण म्हणजे आपल्याला माया अपार्टमेंटकडे कोणत्याही परिस्थितीमध्ये, सरलाताई तिथं आहेत, आपली श्रद्धा आहे, ते आपलं पहिलं ध्यान मंदिर आहे. असं असल्यामुळं आपलं प्रशस्त जरी ध्यान मंदिर झालं तरी देखील भावनेला अधिक किंमत देऊन, आपण अधिक महत्व देऊन, कारण तिथं तर आपली सगळी परीक्षा आहे. असं असल्यामुळं एका किती लोक सत्संगाला येतात ते आज कळलं नाही, तर माया अपार्टमेंटमध्ये कळत नव्हतं ना. वेगवेगळ्या ठिकाणी लोक बसत असत, वेल्हाळांच्या वाड्यापासून सगळे. तर एक वार तुम्हाला तशा रीतीने मात्र बसायचं आहे, आणि उरलेले मात्र असे सलग जागेत सत्संग होणं, एकही व्यक्ती बाहेर कुठंतरी न बसणं, हे मला असं वाटतं की आपल्या केंद्राच्या इतिहासात प्रथमच झालं. पण हा पहिला कार्यक्रम आहे असं गृहीत जर धरलं तर हे किती वर्ष चालेल कोण जाणे, कारण बसायला जागा आहे म्हणून अजून लोक येणार. इथं अजून देखील तुम्हाला सांगतो की 50 लोक सहज बसू शकतात. माझ्या कल्पनेप्रमाणे जरा तुम्हाला हलवलं की 50-75 लोक तुमच्यामध्ये बसतील, आणि त्याच्या पुढे जेव्हा लोक वाढतील तेव्हा जसं वेल्हाळांनी आपल्यावर फार मोठी गोष्ट, 1985 सालापासून आज तागायत वेल्हाळांच्या घरात लोक बसतायत, तसे या इमारतीत जी मंडळी राहतात त्यांच्या हॉलमध्ये क्लोज सर्किट टीव्हीवरून हे पाहण्याची सोय आहे. असं असल्यामुळं तुम्हाला पार्किंगमध्ये बसणं ही वेळ येणार नाही. तसंच याच इमारतीत सर्वात वर शेवटच्या मजल्यावर मंडळाचा एक 3 खोल्यांचा अजून एक ब्लॉक आहे, कोणाकोणाला माहीत नसेल म्हणून सांगतो. तर त्या ब्लॉकमध्ये देखील लेकूरवाळ्या मुलींची सोय केलेली आहे. आपल्या छोट्या छोट्या मुलांना ज्या तरुण मुली घेऊन येतात आणि त्या मुलांना काहीतरी आतल्या खोलीत चित्र काढायला तुम्हाला बसवता येईल, आणि बाहेर टीव्हीवर, क्लोज सर्किट टीव्हीवर कार्यक्रम पाहता येईल, मुलांकडेही लक्ष देता येईल. अशा प्रकारे या वास्तूमध्ये होणारा हा दुसरा कार्यक्रम आणि सत्संगाचा पहिला कार्यक्रम असा संपन्न झाला. एक मिनिट आपण ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामी जय। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर सुत हरि।